सिंधू घाटी संस्कृतीचा शोध हा मानव इतिहासातील सर्वात मोठ्या आणि आश्चर्यकारक पुरातत्वीय शोधांपैकी एक आहे. 1920च्या दशकात जेव्हा हरप्पा आणि मोहिंजोदडो या प्राचीन नगरींचा शोध लागला तेव्हा जगाला एका प्रगत आणि सुसंस्कृत सभ्यतेची ओळख झाली, जी सुमारे 5000 वर्षांपूर्वी भारतीय उपखंडात फुलली होती. या संस्कृतीने केवळ इतिहासकारांचे आणि पुरातत्वज्ञांचे लक्ष वेधले नाही, तर संपूर्ण जगाला मानवी सभ्यतेच्या प्रारंभिक टप्प्यांबद्दल नवीन दृष्टिकोन दिला. या शोधाने भारतीय उपखंडाच्या इतिहासाला नवीन आयाम जोडले आणि प्राचीन मानवाच्या बुद्धिमत्तेची आणि सर्जनशीलतेची कहाणी उलगडली. ही कहाणी आहे त्या काळातील, जेव्हा माणूस नद्यांच्या काठावर वसाहती उभारत होता आणि एक प्रगत सामाजिक व्यवस्था निर्माण करत होता. सिंधू घाटी संस्कृतीचा शोध लागण्यापूर्वी भारतीय उपखंडाचा प्राचीन इतिहास हा फारसा स्पष्ट नव्हता. इतिहासकारांना वेद आणि प्राचीन साहित्य यांवर अवलंबून राहावे लागत होते, परंतु त्यातून मिळणारी माहिती मर्यादित आणि काहीशी अस्पष्ट होती. 1921 जेव्हा भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे प्रमुख जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली हरप्पा येथे उत्खनन सुरू झाले तेव्हा एका नव्या सभ्यतेचे अवशेष समोर आले. राखीगढी, धोलावीरा, लोथल आणि कालीबंगन यांसारख्या इतर ठिकाणीही उत्खनन झाले आणि हळूहळू एक विशाल आणि सुसंघटित संस्कृतीची रूपरेषा स्पष्ट झाली. या शोधाने इतिहासकारांना आणि संशोधकांना एक नवीन दिशा दिली, ज्यामुळे त्यांना प्राचीन भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास करता आला. हरप्पा आणि मोहिंजोदडो या दोन प्रमुख नगरी या संस्कृतीच्या केंद्रस्थानी होत्या. या शहरांचे नियोजन आणि रचना इतकी प्रगत होती की ती आधुनिक शहरांनाही टक्कर देऊ शकते. रस्ते सरळ आणि समांतर होते, घरांना पक्क्या विटांचा वापर केला गेला होता आणि पाण्याचा निचरा करण्यासाठी अत्यंत सुसज्ज गटार व्यवस्था होती. मोहिंजोदडो येथील महास्नानगृह हे त्या काळच्या अभियांत्रिकी कौशल्याचे उत्तम उदाहरण आहे. या नगरींमध्ये सार्वजनिक आणि खाजगी इमारतींची रचना इतकी काटेकोर होती की ती एका केंद्रीकृत प्रशासकीय व्यवस्थेची साक्ष देते. ही संस्कृती केवळ तांत्रिकदृष्ट्या प्रगत नव्हती, तर ती सामाजिकदृष्ट्याही अत्यंत सुसंस्कृत होती. सिंधू घाटी संस्कृतीच्या लोकांनी शेती, व्यापार आणि हस्तकौशल्यात प्रावीण्य मिळवले होते. त्यांनी गहू, बार्ली, कापूस आणि तांदूळ यांसारखी पिके घेतली. शेतीसाठी त्यांनी सिंचनाच्या प्रगत पद्धती विकसित केल्या होत्या. याशिवाय त्यांचा व्यापार मेसोपोटेमिया, इजिप्त आणि मध्य आशियापर्यंत पसरला होता. लोथल येथील बंदर हे त्या काळच्या व्यापारी नेटवर्कचे महत्त्वाचे केंद्र होते. त्यांनी बनवलेल्या मणी, मातीची भांडी आणि धातूच्या वस्तू यांचा वापर केवळ स्थानिक पातळीवरच नाही तर आंतरराष्ट्रीय व्यापारातही होत होता. त्यांच्या व्यापारी कौशल्याने त्यांना समृद्धी मिळवून दिली आणि त्यांच्या संस्कृतीला एक वैश्विक स्वरूप प्राप्त झाले. या संस्कृतीची लिपी हा आजही एक न उलगडलेला गूढ आहे. सिंधू लिपी, जी शेकडो चिन्हांनी बनलेली आहे, ती अनेक शिलालेखांवर आणि मुद्रांवर आढळते, परंतु ती अद्याप वाचली गेली नाही. ही लिपी उजव्या बाजूने डावीकडे लिहिली जायची असे काही संशोधकांचे मत आहे, तर काहींच्या मते ती दोन्ही दिशांनी लिहिली जायची. या लिपीच्या उलगडण्यासाठी अनेक संशोधकांनी प्रयत्न केले, परंतु अद्याप यश मिळालेले नाही. ही लिपी आणि त्यातून व्यक्त होणारी भाषा यांचा अभ्यास हा पुरातत्वज्ञांसाठी एक मोठे आव्हान आहे. यामुळे या संस्कृतीच्या सांस्कृतिक आणि वैचारिक पैलूंचा अभ्यास करणे कठीण झाले आहे. सिंधू घाटी संस्कृतीच्या लोकांचे धार्मिक आणि आध्यात्मिक जीवनही अत्यंत रंजक होते. त्यांच्या मुद्रांवर आणि शिल्पांवर आढळणारी पशुपती मुद्रा ही एका ध्यानस्थ पुरुषाची आहे, जी कदाचित त्यांच्या धार्मिक विश्वासांचे प्रतीक आहे. याशिवाय मातृदेवतेच्या मूर्ती आणि अग्निकुंड यांसारखे अवशेष त्यांच्या धार्मिक प्रथांबद्दल माहिती देतात. त्यांनी पशु आणि वनस्पती यांना पवित्र मानले आणि त्यांच्या उपासनेत निसर्गाचा समावेश होता. काही संशोधकांचे मत आहे की ही संस्कृती वैदिक धर्माच्या मुळाशी जोडली गेली आहे, परंतु याबाबत निश्चित पुरावे नाहीत. या संस्कृतीच्या सामाजिक रचनेतही अनेक वैशिष्ट्ये होती. पुराव्यांवरून असे दिसते की ही समाजरचना फारशी स्तरबद्ध नव्हती. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील फरक फारसा स्पष्ट दिसत नाही. घरांच्या रचनेत आणि उपलब्ध वस्तूंमध्ये फारसा भेद दिसत नाही, ज्यामुळे असे सूचित होते की ही समाजरचना समतावादी होती. याशिवाय युद्धाचे किंवा हिंसाचाराचे फारसे पुरावे आढळत नाहीत, ज्यामुळे ही संस्कृती शांतताप्रिय होती असे मानले जाते. ही सामाजिक रचना त्या काळच्या इतर सभ्यतांपेक्षा वेगळी होती आणि त्यांच्या सामाजिक मूल्यांचे द्योतक आहे. सिंधू घाटी संस्कृतीच्या लोकांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही अनेक प्रगती केल्या. त्यांनी धातुकामात प्रावीण्य मिळवले होते आणि तांबे, कांस्य, सोने आणि चांदी यांचा वापर करून वस्तू बनवत. त्यांच्या मातीच्या भांड्यांवर केलेली नक्षीकामे आणि रंगसंगती यांमुळे त्यांच्या कलात्मक कौशल्याची प्रचिती येते. याशिवाय त्यांनी मोजमाप आणि वजनासाठी एक सुसंगत पद्धत विकसित केली होती, जी त्यांच्या व्यापारी व्यवहारात वापरली जायची. ही तंत्रज्ञानाची प्रगती त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि सर्जनशीलतेची साक्ष देते. या संस्कृतीच्या उत्खननातून मिळालेल्या अवशेषांमुळे त्यांच्या दैनंदिन जीवनाबद्दलही बरीच माहिती मिळते. त्यांच्या घरांमध्ये अंगण, स्वयंपाकघर आणि स्नानगृहे यांचा समावेश होता. त्यांनी पाण्यासाठी विहिरी खणल्या होत्या आणि त्यांचा उपयोग सार्वजनिक आणि खाजगी पातळीवर होत असे. त्यांच्या भांड्यांवर आणि वस्तूंवर आढळणारी नक्षी त्यांच्या सौंदर्यदृष्टीची आणि कलात्मकतेची साक्ष देते. याशिवाय त्यांनी खेळण्यांसारख्या वस्तूही बनवल्या, ज्यामुळे त्यांच्या जीवनात करमणुकीलाही स्थान होते असे दिसते. सिंधू घाटी संस्कृतीचा शोध लागल्यानंतर त्याच्या पतनाबद्दलही अनेक तर्कवितर्क लढवले गेले. काही संशोधकांचे मत आहे की पर्यावरणीय बदल, जसे की नद्यांचे मार्ग बदलणे किंवा दुष्काळ, यामुळे ही संस्कृती लुप्त झाली. काहींच्या मते बाह्य आक्रमणे किंवा व्यापारी मार्गांचे अवरुद्ध होणे यामुळे त्यांचे पतन झाले. परंतु याबाबत निश्चित पुरावे उपलब्ध नाहीत. या संस्कृतीच्या पतनाने भारतीय उपखंडातील सभ्यतेच्या विकासावर मोठा परिणाम केला आणि त्यानंतर वैदिक काळाचा उदय झाला. सिंधू घाटी संस्कृतीच्या शोधाने भारतीय इतिहासाला एक नवीन दिशा दिली. या शोधामुळे भारतीय उपखंडातील प्राचीन सभ्यतेची माहिती जगासमोर आली आणि त्यांचे वैश्विक योगदान अधोरेखित झाले. या संस्कृतीने शेती, व्यापार, तंत्रज्ञान आणि सामाजिक व्यवस्थेत केलेल्या प्रगतीमुळे ती एक आदर्श सभ्यता ठरली. याशिवाय त्यांच्या शांतताप्रिय स्वभावामुळे आणि समतावादी समाजरचनेमुळे ती आजही संशोधकांसाठी प्रेरणादायी आहे. या संस्कृतीचा वारसा आजही भारतीय संस्कृतीत जाणवतो. सिंधू घाटी संस्कृतीच्या लोकांनी त्यांच्या काळात अनेक प्रगती केल्या, ज्या आजही आश्चर्यकारक वाटतात. त्यांनी बनवलेल्या शहरांचे नियोजन, त्यांची गटार व्यवस्था आणि त्यांचे व्यापारी नेटवर्क यांमुळे त्यांच्या बुद्धिमत्तेची आणि दूरदृष्टीची प्रचिती येते. याशिवाय त्यांच्या कलात्मक आणि सांस्कृतिक योगदानामुळे त्यांची सर्जनशीलता दिसून येते. ही संस्कृती केवळ तांत्रिकदृष्ट्या प्रगत नव्हती, तर ती सांस्कृतिक आणि सामाजिकदृष्ट्याही समृद्ध होती. त्यांच्या या योगदानामुळे त्यांचा वारसा आजही जिवंत आहे. या संस्कृतीच्या शोधाने भारतीय उपखंडाच्या इतिहासाला एक नवीन आयाम जोडला. त्यांच्या शहरांचे अवशेष, त्यांच्या व्यापारी वस्तू आणि त्यांच्या लिपी यांमुळे आपल्याला त्यांच्या जीवनशैलीची आणि विचारसरणीची माहिती मिळते. याशिवाय त्यांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक विश्वासांमुळे त्यांच्या सांस्कृतिक मूल्यांचा अंदाज येतो. ही संस्कृती केवळ भारतीय उपखंडापुरती मर्यादित नव्हती, तर ती वैश्विक पातळीवरही प्रभावी होती. त्यांच्या व्यापारी नेटवर्कमुळे त्यांनी इतर सभ्यतांशी संपर्क साधला आणि सांस्कृतिक आदानप्रदान केले. या संस्कृतीच्या शोधाने पुरातत्वशास्त्राला एक नवीन दिशा दिली. 1920 दशकात सुरू झालेल्या उत्खननाने अनेक नव्या प्रश्नांना जन्म दिला आणि संशोधकांना या संस्कृतीच्या विविध पैलूंचा अभ्यास करण्यास प्रवृत्त केले. आजही या संस्कृतीबद्दल नवीन शोध लागत आहेत आणि प्रत्येक शोध या प्राचीन सभ्यतेच्या गूढतेचा एक नवा पैलू उलगडतो. या संस्कृतीच्या अवशेषांचा अभ्यास करताना आपल्याला मानवी सभ्यतेच्या प्रारंभिक टप्प्यांबद्दल आणि त्यांच्या प्रगतीबद्दल अधिक समजते. सिंधू घाटी संस्कृतीचा शोध हा मानव इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या शोधाने आपल्याला केवळ एक प्राचीन सभ्यतेची माहिती दिली नाही, तर मानवाच्या बुद्धिमत्तेची, सर्जनशीलतेची आणि सामाजिक प्रगतीची कहाणी उलगडली. ही संस्कृती आपल्याला शिकवते की माणूस कितीही प्रगत असला तरी त्याला निसर्ग आणि समाज यांच्याशी सुसंवाद साधावा लागतो. या संस्कृतीचा वारसा आजही आपल्याला प्रेरणा देतो आणि आपल्या इतिहासाचा अभिमान वाटायला लावतो.